सावकात फक्त मीच टिकणार साहेब.
पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकत.
मग मी प्लास्टिक आहे असं समजा सर.
चल हो माग लवड्या इथं बाप्पाला उडायला लाड केलो थोडा लागला डोक्यामध्ये चढायला. कष्ट करतो अपार पण वेळ लागेल घडायला. जो होईल लागतील रे रडायला. मार्केट नाही आलो ब्रह्मांड खायला. अख्ख्या जिल्ह्यात कोण नाही माझ्या सारखं लिहायला. लहानपणापण सवय नाही मला शिस्तीत राहायला. यमान पण भेऊ नाही या हास्तीत पाहायला. दोस्तीत कोण नाही फक्त शनी माझ्या. फिरतो जे बोलतो ते करतो नाही. मी गोष्टीत मिरतो कोणा समोर ठसत नाही. मोठे मोठे यांचं फिरतो माझ्या हातात पेनतो. फक्त हिप हॉप गिरतो मी वाड्या नाही. सरळ आत्मा चिरतो माझा प्रत्येक शब्द. तुमच्या खोपडीत चिरतो जी झोपडीत पण राहील तिच्या साठी मी झुरतो. माझी हिप हॉप बाईक पण आहे मी पोऱ्या
झुरतो. रिस्पेक्ट वुमेन मनापासून.
काय म्हणती जनता मला गरज नाही तंटा. कोणता बोलतो महागारी मला फरक नाही घंटा. पण नाही अपोजिट घ्यायची मी कोणाला भीत नाही. नका जाऊ वाकड्यात तू पहिलेच नीट नाही. खूप घाण बोलतो तोंडामध्ये चांगले गीत नाही. काय झाट नाही होणार जिंदगी पहिलेच ठीक नाही. अंगात माझ पाहिजे जरी घरात पीट नाही. मला ज्ञान देता शेवडे यांच्या भाजीत मीठ नाही. काय शाली खातो मडेपणा बंद करके बात कर. मा बाप को छोडके सबको रखता मे झाट पर. भिडता नाही कोई पण मुझसे आजकल. तुझी बॉडी ने रक्त सीधा आत्मा काट कर. सात चल बोलू नाही येतीलच येणारे. मी मरताना हसल नाही कधी कुणाला भिणारे. घरच्यांची कृपा चौकात चौकात जाणारे. मी माय बापासाठी स्वर्गाला विकत घेणारे.
एक दिवस नक्की
बंद केला. आता आम्ही लाचारीचा पक्ष. नाक सोडला कुत्र्यांचा स्वतः बरे लक्ष. नको समजू मला तुला आताच करतो दक्ष. मी स्वतःची साथ मला रात जागून कष्ट. बंद केला आता आम्ही लाचारीचा पक्ष. नाक सोडला कुत्र्यांचा स्वतः बरे लक्ष. नको समजू मला तुला आताच करतो दक्ष. मी स्वतःची साथ मला रात जागून कष्ट. गुरट्यांची गांड फाटली पाहिजे. डॉन लोकांना लाज वाटली पाहिजे मला बघून. असे विचारत माझे मला दुसरं नाही करायचं काय या जगात जगून. मला मरणाची भीत नाही. उद्या मरायचं मी. आज मरल पण झाट नाही ऐकणार. जे करायचं ते मी नक्की करल. घरात घुसून गाव देऊ दाखवू नका भेऊ. तुझा मास तुझा ताव तुझ्या बोच्या खाली ठेव. काल भेटल्यावर आज घेतला माझा नंबर करून सेव. आणि देव पण बोलते ना माझ्यासोबत. हा आहे वैयक्तिक माझ. माझ्यावर चालणार नाही कोणाचा पण रास. मी ठसणार नाही आल्या जरी 1760. माझ्या पाठीवर आहे माझ्या बाप्पाचा हात. मी भील कोणाला माझ्या शमण्याचा काठ. बंद केला आता आम्ही लाचारीचा पक्ष. नाक सोडला कुत्र्यांचा स्वतः बरे लक्ष. नको समजू मला तुला आताच करतो दक्ष. मी स्वतःची साथ मरा रात जागून कष्ट. बंद केला आता आम्ही लाचारीचा पक्ष. नाक सोडला कुत्र्यांचा स्वतः बरे लक्ष. नको समजू मला तुला आताच करतो दक्ष. मी स्वतःची साथ मरा रात जागून कष्ट. दिसतो समोर जवा बघतो मी दर्पण. प्रत्येक श्वास केला मी हिपहॉप ला अर्पण. एक दिवस जाईल निघून जगातून मी सटकन. पण माझी आत्मा इथं हिपहॉप मध्ये भटकन. सुखात सगळे हिपहॉप झेलतो माझं दुःख. मी माणसाला पण देऊ शकतो प्रेम माझं खूप. लायकी नाही झेलायची लंड बुद्धी जत्रेत. राम नाम नाही हिपहॉप असं अंतिम यात्रेत. मी मेल्यावर पण वाजत राहील मृत्यू लोकात. नरकात चर्चा माझी प्रत्येक चौकात. विषय आला साईड द्या नाहीतर होईल मारकाट. एवढा भयंकर रॅपर बघून तिथले आत्मा पळतात. MS-24 लिरिकल गँगस्टर विशाल RIP टू सिद्धू मुसेवाला. लेजंड कधीच मरत नाही. जसं पाजी गेले झाली अमर आत्मा. तो माणूस स्वर्गात राजकर्तव्य झालाय लेजंड तिटला. माझ्या पहिल्या गाण्यात नाव त्यांचा माझा नवस भेटला. सिद्धू पाजींचे गाणे म्हणजे वाटते जसं देवच भेटला.